नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूयात काही ठळक घडामोडी। माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे। राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाज माध्यमांवरच्या संदेशातून वाजपेयी यांना अभिवादन केलं आहे। राज्यात इतरत्रही वाजपेयी यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली। मध्य प्रदेशात खजुराहो इथं आयोजित एका कार्यक्रमात देशभरात 1153 अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली। अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एका टपाल तिकीटाचं तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान अनिवासी भारतीयांच्या एनआरआय खात्यांमधल्या ठेवींचा ओघ वाढून तो 11.90 अब्ज डॉलर्सवर पोचल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत म्हटलं आहे। गेल्या वर्षीच्या याच कालावधीत तुलनेने ही रक्कम जवळपास दुप्पट असल्याचं यात म्हटलं आहे। नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते। ऊर्जा विभागाचा मंत्री म्हणून त्या क्षेत्रातल्या पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप तयार असल्याचा उल्लेख त्यांनी केला। देशभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 904 गुण मिळवत अग्रस्थान मिळवलं आहे। ब्रिस्बेन कसोटीत 94 धावांच्या बदल्यात 9 गडी टिपण्याच्या त्याच्या कामगिरीमुळे बुमराह अव्वल ठरला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।